हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपरदिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेषुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
श्रीराम। सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। हरी हरी। स्वामी जी हरी। पूजनीय स्वामी जी, परवाच्या शिबिरात सुनील दादा यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की परमेश्वरापेक्षा सद्गुरु श्रेष्ठ, कारण ते परमेश्वराची ओळख करून देतात।
त्याचं महत्व पटवून व अनुभवूनही देतात. निळोबारायांचं उदाहरण आहेच, पण तरीही भगवंत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व ठिकाणी आहे. सद्गुरुही आहेत, पण ग्रंथात भगवंतांचंच नामस्मरण, भक्ती व प्रेम यांचा उल्लेख असतो. सद्गुरूंनी सांगितलं व त्यांना केवळ आवडतं म्हणून तर भगवत भक्ती करायची आहे, पण एरवीही भगवतपदच प्राप्त करून घ्यायचं आहे. भगवंताचंच प्रामुख्यानं महत्व स्पष्ट होतं, कारण त्याचंच नाम व भक्ती सांगितली आहे. असेच आहे ना, सद्गुरूंचंही नाम घ्यायला काहीच हरकत नाही, कारण सद्गुरू तर परमेश्वराहूनही श्रेष्ठ. आधी असं म्हटलंय की सद्गुरू परमेश्वराची ओळख करून देतात, पण परमेश्वराला प्राप्त करणं हेच कर्तव्य आहे. आणि सद्गुरू जरी ओळख करून देत असले तरीही भगवंत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा सर्व ठिकाणी आहे. सद्गुरू जरी असले तरी ग्रंथात भगवंताचंच नामस्मरण, भक्ती व प्रेम याचा उल्लेख असतो. आता असं म्हटलंय की सद्गुरूंचं नामही घ्यायला काहीच हरकत नाही, कारण सद्गुरू तर परमेश्वराहूनही श्रेष्ठ. एका ठिकाणी सद्गुरू हे भगवंत हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे असल्यामुळं सद्गुरूंपेक्षा श्रेष्ठ असं दिसतंय, आणि इथं असं म्हटलंय की सद्गुरू तर परमेश्वराहूनही श्रेष्ठ. म्हणजे दोन्ही एका नाण्याच्याच बाजू आहेत. भगवंताला भेटता येत नाही म्हणून संत सद्गुरू त्यांच्या माध्यमाचं काम करतात, पण भगवंताचीच भक्ती ठिकठिकाणी सांगितली आहे. बरोबर आहे का असा प्रश्न आहे. मी हा प्रश्न बाजूला ठेवून दुसरा घेतला होता. सुनील दादा तुम्ही आलात ते पाहून मग परत हा प्रश्न घेतला, कारण मी मगाशी पाहिलं तेव्हा तुम्ही नव्हतात. सुनील दादांनी उत्तरामध्ये नक्की असं सांगितलेलं आहे की परमेश्वराची ओळख करून देत असल्यामुळं किंवा भगवत स्वरूपाची ओळख करून देत असल्यामुळं सद्गुरू हे आपल्याकरता श्रेष्ठ आहेत, भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहेत. बरोबर की नाही असं सुनील दादांनी सांगितलेलं आहे हे नक्की. मी त्या सत्संगाला नव्हतो आणि याच्यात काही चूक नाही. आपल्या परमेश्वराच्या संकल्पनेमध्ये देखील तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अक्षर आहे, अविनाशी आहे, तो नित्य आहे, अदृश्य आहे, अस्पर्श आहे, असं परमेश्वराबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे समजतंय आपल्याला काही या शब्दांवरून? ज्या गोष्टीला स्पर्श करता येत नाही त्याची तुम्ही कल्पना करू शकता, जी व्यक्त नाही, आपल्याला आपल्या इंद्रियांच्या खेरीज जाणण्यासाठी अन्य मार्ग नाही सांप्रत या क्षणाला, मनाखेरीज अन्य मार्ग नाही सांप्रत या क्षणाला, आणि आपल्याला जे व्यक्त असतं तेवढं समजतं, बरोबर आहे. जे अव्यक्त आहे ते आपल्याला कधी समजलंय? आपल्याला विश्वाच्या आणि आपल्या देहाच्याही क्षरतेबद्दल माहिती आहे, म्हणजे तो झरतो, नाहीसा होतो. एक वृक्ष असेल तर तो 100 वर्षांनी 200 वर्षांनी 500 वर्षांनी जाणार आहे. एक मोठा खडक आहे तो 100 वर्षांनी माती होणार आहे. उन्हाने तापून पावसाने भिजून त्याला भेगा पडणार आहेत, नंतर त्याची माती होणार आहे. तो राहणार नाहीये. आपल्याला क्षरता माहिती आहे, रोज फूल उमलतं आणि संध्याकाळी त्याचं निर्माल्य होतं, ते सुकतं. देवावर आपण वाहतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी पूजेमध्ये ते काढून टाकतो. देव जो आहे पूजेतला तो आपण अक्षर समजतो, कारण ती मूर्ती आपल्या घरी वर्षानुवर्ष आहे. पितळ्याच्या मूर्ती वर्षानुवर्ष आहेत म्हणून आपण त्यांना अक्षर समजतो, ते आहेतच. आणि त्याच्यावरचं फूल मात्र आज वाहिलेलं उद्या काढून टाकावं लागतं. परमेश्वराची जी संकल्पना आहे ती संकल्पना समजणं ही गोष्ट कठीण आहे. परमेश्वर कर्तुम म्हणजे सर्व काही करणारा आहे. कुठे आहे तो सर्व काही करणारा? कशावरून तो सर्व काही करतो? काही काही शास्त्रज्ञ तर असं म्हणतात की परमेश्वरच नाहीये, त्यामुळे तो काही करण्याचा प्रश्नच येत नाही असं ते म्हणतात. आपण असं मानतो की परमेश्वर आहे आणि ते असं मानतात की परमेश्वर नाहीये, त्यांनाही सिद्ध नाही करतायत परमेश्वर नाहीये हे. त्यांच्या तर्काला जर जो कोणी प्रमाण धरतो तर तो म्हणतो की ज्या अर्थी ते म्हणतात त्या अर्थी तो नाहीये. एवढीच गोष्ट आहे. म्हणून तो कर्तुम म्हणजे सर्व काही करणारा आहे हे कशावरून असं जर भक्ताला किंवा आस्तिकाला विचारलं तर त्याला उत्तर देता येत नाही. आणि जर शास्त्रज्ञाला विचारलं की तो कशावरून काही करत नाही तर त्यालाही उत्तर देता येत नाही. तो त्याच्या तर्काप्रमाणे किंवा बुद्धीप्रमाणेच नाही असं म्हणतो. बर, शास्त्रज्ञांचंही असं आहे की जे 100 वर्षापूर्वी समजलेलं होतं ते त्याच्यापेक्षा जास्त आत्ता समजलेलं आहे. 100 वर्षाच्याही आधी त्याच्या 100 वर्षापूर्वी समजलं तर त्याच्यापेक्षा वेगळं 100 वर्षापूर्वी समजलं, म्हणजे त्यांची बुद्धी प्रमाण कशी धरायची? तुम्ही मला क्षमा करा पण मी परवा हॉकिन्स जे श्रेष्ठ शास्त्रज्ञ, तर त्यांचं पेपरमध्ये आलेलं वचन वाचलं की परमेश्वर नसला पाहिजे, म्हणजे त्यांना वाटतं नसला पाहिजे, त्यांच्या तर्काला वाटतं नसला पाहिजे. पण तो नाही असं ते सिद्ध नाही करू शकले त्यांच्या जीवनभरात. त्यामुळे तो कर्तुम आहे हे समजणार कसं? तो सर्व काही करतो हे आस्तिकाला मानावं लागतं आणि नास्तिक असं म्हणतो की परमेश्वर नाहीच आहे, तो काही करत नाही. बर, तो अकर्तुम आहे म्हणजे काहीही करत नाही असं जर म्हटलं तर आस्तिक असं म्हणतो की सगळा जगत हा त्याचा खेळ आहे, तो काहीही न करता सगळं करतो. सगळं जगत जरी चालू असलं तरी देखील तो त्याच्यामध्ये नाही. तो त्याच्यापासून अलिप्त आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. अव्यक्त मूर्तीन म्हणजे अव्यक्त असणाऱ्या मीच हे सर्व जगत व्यापून राहिलेलं आहे. कशावरून? आस्तिक श्रद्धा ठेवतो आणि नास्तिक नाही अशी श्रद्धा ठेवतो, बाकी काही पर्याय नाहीये। मत्स्थानी सर्व भूतानी, सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी वस्ती करून राहिलेली आहेत। कशावरून? आस्तिक श्रद्धा ठेवतो की आहे आणि नास्तिक श्रद्धा ठेवतो की नाहीये, तो सिद्ध नाही करू शकत आणि आस्तिक ही सिद्ध नाही करू शकत। नचाहम तेष्वस्थितः, भूतमात्रांच्या ठिकाणी मी मुळीच नाही। आपल्या स्वतःला ईश्वरापेक्षा वेगळं समजणाऱ्या अशा भूतमात्रांच्या ठिकाणी ते अहंकारयुक्त असल्यामुळे त्यांच्या पक्षी मी त्यांच्या ठिकाणी नाही, असं भगवंतच म्हणतात। कशावरून नाही? चालते शरीर कोणाची आहे सत्ते? कोण बोलविते हरिवीण? शरीर चालतं कोणाच्या सत्तेने चालतं? कशावरून तुम्ही सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी नाही असं भगवंतांना जर विचारलं, तेच सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी आहेत। आणि जर सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी देखील मी नाही, याचं कारण भूतमात्र नावाचा स्वतंत्र पदार्थच नाही असं भगवंत म्हणतात। ईश्वराखेरीज शास्त्रज्ञ असं म्हणेल की कशावरून? त्याला सिद्ध नाही करतायत की भूतमात्रां सगळी भूतमात्र तोच झालेली असल्यामुळं भूतमात्रांच्या ठिकाणी मी स्वतंत्रपणाने आहे असं सांगायचं काही कारण नाही। मी नाहीच आहे, मीच आहे सर्वत्र। आणि आस्तिकाला जर विचारलं तर तो म्हणतो माझ्या अंतर्यामी तो आहे। म्हणून भगवंत किंवा परमेश्वर श्रेष्ठ खरा, पण तुम्ही कोणाचं पूजन करणार? जो अहस्त आहे, अचरण आहे, अमूर्त आहे, तुम्ही पूजा नाही करू शकत। परमात्म्याची पूजा असंभवनीय आहे आणि आपल्याला देहधारी म्हणून प्रतीक लागतं। ते प्रतीक आहे, तो परमेश्वर नाहीये, पण परमेश्वर आहे अशी तिथं कल्पना आहे। म्हणून भगवंत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे सर्व ठिकाणी आहेत। आणि ग्रंथात भगवंतांचंच नामस्मरण भक्ती सांगितलेलं आहे। कोणत्या भगवंतांचं? कुठे आहेत? राम, कृष्ण, दत्त, शिव, तेहे मुद्दल रूप तुझे, जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे, सुर कार्याचे नावे घेव घेव येसी। ते मुद्दल रूप वेगळं आणि रामकृष्ण वेगळे, तेही आले आणि गेले। त्यांच्या प्रतिमांचं पूजन केल्यावर आमची चित्तशुद्धी होते। त्यांच्या प्रतिमांचं पूजन केल्यानंतर परमेश्वरासंबंधीचा आमच्या बुद्धीतला निश्चय दृढ होतो। पण त्यांची पूजा, त्यांची भक्ती म्हणजे कशाची भक्ती? दगडाची? भक्ताच्या दृष्टीने तो जे देव आहे तो नीट दृष्टीने पाहू गेलं तर दगड आहे। भक्ताच्या दृष्टीने जो देव आहे तो नीट दृष्टीने पाहू गेलं तर पितळ आहे, तांब आहे, सोनं आहे, कुठे देव आहे? म्हणून देवाबद्दल जे सांगणारे आहेत म्हणजे त्या अव्यक्ताशी अक्षराशी एकरूपता अनुभवलेले, ते या जगतामध्ये खरे देव आहेत। समर्थांनी भूदेव संतासी सदा नमावे असं म्हटलेलं आहे। संत हे भूदेव आहेत आणि आम्ही ज्यांना देव असं समजतो ते गेलेले आहेत। रामकृष्ण ते आले गेले, आता राम नामाचा महिमा सांगणारे आमच्या समोर आहेत, ते आम्हाला देव आहेत का? त्यांच्यापेक्षा राम जास्त श्रेष्ठ आहे. जो रामाची भक्ती सांगतो तो श्रेष्ठ आहे. त्यांनी जर भक्ती सांगितली नसती तर दशरथाचा राम आणि दशरथाच्या रामाच्या पलीकडे असणारा निर्गुण निराकार राम आणि आत्माराम आम्हाला कसा कळला असता. या न्यायानी संत भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत. तुम्हाला ज्यांनी अनुग्रह दिला ते सद्गुरु भगवंत येऊन अनुग्रह देतो. कोण आहे भगवंत आणि कुठे आहे? स्वामीजी असं म्हणत असत की अगदी अवतार वेशातले भगवंत जर अवतरले, कारण आता हा दिवाळीचा काळ चाललेला आहे, नरक चतुर्दशी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या स्मरणाचा काळ आहे, लक्ष्मी पूजन, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा, लक्ष्मी सहित विष्णूंचं स्मरण आहे त्याच्यामध्ये. ते विष्णू किंवा ते श्रीकृष्ण, मी काल काही कारणांनी लक्ष्मी रोडवर गेलो होतो तर किती गर्दी होती, सगळीकडे झगमगाट, कमानी लावलेल्या, दिवाळीचं स्वागत. ही दिवाळी ज्यांच्या नावानी साजरी केली जाते ते जर लक्ष्मी रोडवर अवतरले, नगरकर तालीम चौकात आले, तर एखाद्या नाटकातून ड्रेपरी न बदलता आलेला नट वाटेल. कोण ओळखेल त्यांना हे भगवंत आहेत म्हणून? अगदी पितांबरधारी आणि सुदर्शन चक्र घेऊन आणि डोक्यावर मुगुट ठेवून जर ते आले तर सर्व लोकांपेक्षा किती वेगळे दिसतील आणि कोण त्यांना ओळखेल? म्हणून ते समक्ष जरी आले, जे ज्यांना आपण देव मानतो ते जला देव मानतात, तो त्यांच्या अंतर्यामी निर्गुण रूपाने वास करणार आहे. ते त्या निर्गुणाला जाणतात म्हणून त्यांच्या देहाला आम्ही देव म्हटलो. आणि संत देखील निर्गुणाशी तादात्म्य पावले म्हणून त्यांच्या देहाला आम्ही देव म्हणतो. गुरुदेव असं त्याकरता म्हणतो. एरवी देव ही संकल्पना खूप सूक्ष्म आहे, पटतंय का तुम्हाला? पण आपल्या जोगता आपल्याला बोध करून देणारं जर कोणी असेल तर देवाचाच, अक्षर परमात्म्याचाच. पण ते सद्गुरू आहेत, ते संत आहेत. संतांखेरीज त्यांच्याबद्दल कोणीही सांगत नाही. आणि संतांनी आपल्या अंतर्यामी त्या निर्गुण निराकार अक्षर परमात्म्याला ओळखलेलं असतं आणि तो आपण आहोत असा त्यांचा भाव असतो आणि आपण देह नाही असा त्यांचा भाव असतो. ते भक्ती करायला सांगतात, ते सगुणाच्या आधाराने निर्गुण प्राप्त करायला सांगतात. भक्ती याचा अर्थ गंध लावणं आणि अक्षता डकवणं टिकवणं नव्हे, फुलं वाहणं नव्हे. तो भक्तीचा अगदी प्रारंभीचा भाग झाला. म्हणून निळोबारायांच्या समोर पांडुरंग उभे राहिले तर ते म्हणाले की तू नकोस, तू आहेस तर आम्हाला हे जगत माया दिसते, मला तुकोबाराय पाहिजेत. तुकोबाराय अनुग्रह देतात, त्या अनुग्रहांनी तू निर्माण केलेली माया दूर होते आणि तुझ्यापर्यंत पोचता येतं, तुझा काही उपयोग नाही, असं निळोबाराय म्हणाले अशी कथा सांगते. त्यामुळं संत विरुद्ध भगवंत, हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, अशा प्रकारचा प्रश्न म्हणजे गोंधळानेही उपस्थित आपण आपल्या मनात नको करायला असं मी म्हणेन. एक मात्र खरं आहे की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही जी शक्ती आहे ती मनुष्य मात्राच्या ठिकाणी नाही, ती परमात्म्याच्या ठिकाणी आहे। जगत घडामोड जी आहे ती जगत घडामोड ही स्वतंत्र वस्तू आहे। ती व्यापक परमात्म्याच्या राज्यामध्ये घडते, परमात्म्याच्या अधिष्ठानावर घडते। आणि संत जरी झाले, सद्गुरू जरी झाले, तरी ते परमात्म्याशी म्हणजे त्याच्या शांती आनंदाशी एकरूपता सांगतही असतात आणि त्यांनी प्राप्तही केलेली असते। मात्र ती व्यापक घडामोड जिथं घडते तिथं देहाचं काम नाही म्हणून संतांचं काम नाही। तिथं आम्ही समजतो त्या देवांच्या देहाचंही काम नाही। जगत निर्माण जे होतं ते ती एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, अव्यक्त परमात्म वस्तूवर घडणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून तो कर्तुम आहे। आणि एवढं सगळं करून देखील तो कुठेही दिसत नाही म्हणून तो अकर्तुम आहे। आणि तरीही त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणारे इथं कोणी आहेत, त्याला न मानणारे कोणी आहेत, भोगासक्त होणारे कोणी आहेत, हे सगळे अन्यथा कर्तुम आहेत, वेगळंच करत राहिलेले आहेत। त्याच्या सत्तेवर निर्माण झालेले, त्याचा त्यांच्याशी परमेश्वराशी संबंध काय, तर परमेश्वरापासूनच झालेले असल्यामुळे तो कर्तुम देखील आहे, अकर्तुम देखील आहे आणि अन्यथा कर्तुम देखील आहे। अगदी जो नास्तिकतेच्या दिशेने चाललेला आहे तो देखील अंततः त्याच्याकडेच जाणार आहे। त्याचा नास्तिकतेचा मार्ग आहे तो अन्यथा कर्तुम मध्येच येतो। एखाद्याला शास्त्र वाचनाची खूप आवड आहे, ते अन्यथा कर्तुम मध्ये येतं, त्या जीवाने तो ध्यास घेतला पण ते परमेश्वराच्या अधिष्ठानावर होतो। तर ही स्वतंत्र शक्ती समजली जाते आणि आम्ही समजतो त्या देवाची ती नाहीये। तर तो देव निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य असा आहे। आणि त्या देवाला प्राप्त करण्यासाठी मात्र, आणि तो गंमत अशी आहे की तो आमच्याही अंतर्यामी आहे, असं असल्यामुळे आम्हाला त्याला जाणण्याची, त्याला ओळखून घेण्याची शक्यता आहे। आणि आम्हाला याचा अर्थ या पृथ्वी तलावर असणाऱ्या भूतमात्रांपैकी मनुष्य मात्राला, गाई बैलाला नव्हे, कुत्र्या टोंग्याला नव्हे, ही जी शक्ती आहे ही शक्ती फक्त मनुष्य मात्राला आहे। मध्यंतरी म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी, मला त्यांचं नाव आता आठवत नाही, सकाळमध्ये आलेलं होतं, तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, माझी अशी कल्पना की इंग्लंड मधल्या खगोलशास्त्राच्या एक विदुषी आलेल्या होत्या आणि तिथं पुण्यात त्यांचं व्याख्यान झालेलं होतं। त्यांनी विश्व ही संकल्पना सांगितली, विश्व किती विस्तारित आहे ते सांगितलं, किती प्रकाश वर्षांच्या पुढं आता मनुष्य मात्र शोध घेतो आहे हे त्यांनी सांगितलं, तरीही अजून किती आवाक्यात नाहीये हे सांगितलं। या विश्वाचं जे गूढ आहे त्या गूढाच्या, त्या गूढ गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा खटपट, जी खटपट आम्ही कशी करतो आहोत ते त्यांनी सांगितलं। आणि त्या एक महत्वाचं वाक्य बोलल्या, त्या असं म्हणाल्या की कदाचित, आज नाही तरी कदाचित काही कालांतरांनी, शेकडो वर्षांनी धरा, खूप काळांनी म्हणा, त्यांनी जी निर्मिती केली त्या निर्मितीतच आम्ही असल्यामुळं मनुष्य मात्र असल्यामुळं त्याच्या मुळाशी जाण्याची शक्यता देखील आमच्या बुद्धीत त्यांनी निर्माण केली असावी आणि त्यामुळं कदाचित आज ना उद्या आम्ही ज्यांनी हे निर्माण केलं त्याच्या मुळापर्यंत जाऊ शकू असं त्या म्हणाल्या. ही जी त्याला जाणण्याची शक्यता किंवा क्षमता मनुष्याच्या बुद्धीमध्ये त्याच्याच निर्मितीमध्ये आम्ही असल्यामुळं आमच्या ठिकाणी निश्चित आहे असं त्या म्हणाल्या. संत तर तेच सांगतात ना. एवढंच नव्हे तर थेट उपदेश करतात की तत्त्वमसी, तेच तू आहेस. ज्यांनी हे निर्माण केलं, ज्याच्यापासून हे निर्माण झालं, ते तू आहेस असं संत सांगतात. म्हणजे तू परमात्मा आहेस. संत आपल्याला असं सांगत नाहीत की तू मला भज, कारण मला भजणं म्हणजे माझ्या देहाला भजणं आहे. मग मी अहंकारी असेन, मी देहधारी असेन. असेही साधू होऊन गेले. मी वाचलं की तिबेटमध्ये काही सद्गुरू, जो मुमुक्षू आहे, त्यांच्या झोपडीत यावं काही जण ध्यानस्थ बसलेले असावेत. जो येतो त्याला एक चटई देतात आणि जागा देतात, आता इथं तू बसत जा, मी तुला प्रक्रिया सांगतो त्याप्रमाणे तू करत जा. तुला लक्षात येईल की तुझ्या अंतर्यामी ते अव्यक्त गूढ अविनाशी तत्व जे आहे त्याची तुला ओळख होईल. ती ओळख झाली की तू मला सांगितलं नाहीस तरी चालेल, माझे आभार मानले नाहीस तरी चालतील, मला नमस्कार केला नाही तरी चालेल. तुझी जेव्हा चटई रिकामी दिसेल तेव्हा मी समजेन की तुला ज्ञान झालं आणि तू गेलास. संतांना हौस नाहीये की मला भजा असं म्हणण्याची. आणि भगवंतांनाही हौस नाहीये की भगवंतांना, कारण भगवंत आहेत कुठं त्यांना भजण्यासाठी. म्हणून आपल्याच अंतर्यामी असणारं हे परमतत्व समजून घेण्यासाठी आम्हाला माध्यम लागतं आणि ते माध्यम परमात्मा होऊ शकत नाही ही अडचण आहे. असं असल्यामुळे सद्गुरू ते माध्यम होतात, संत ते माध्यम होतात आणि त्या माध्यमाखेरीज तो परमात्मा समजत नाही. त्यांनी सांगितलेल्या उपदेशांनी तो समजतो, पण असं समजू नका त्यांनी उपदेश केला. तुमच्या अहंतेला बाजूला सारण्यासाठी देखील त्यांची गरज राहते. तुम्ही त्यांच्या पायावर डोकं ठेवता ते रोज स्वतःची अहंता बाजूला सारायचा प्रयत्न करता, कारण त्याखेरीज तो भेटत नाही, तो मिळत नाही तुमच्याच अंतर्यामी असलेला. तुम्ही जर ठरवलं की सद्गुरूंना मुळीच नमस्कार करायचा नाही तर सद्गुरूंचं काहीच जाणार नाही. तुम्हाला तुमच्या अंतर्यामीच्या गोष्टी दूर करायच्यात. सर्वात कठीण आहे ते मी कोणीतरी आहे, म्हणजे मी असण्यामध्ये देहानी मी आहे, बुद्धी आहे, कर्तृत्व आहे, जमीन जुमला मान मरातब आहे, हा भाव जात नाही. हा भाव जाण्याचा अभ्यास म्हणून नमस्कार आहे. हा उपचार नाहीये, ही साधना आहे. आणि ही साधना तुम्ही अव्यक्त परमात्म्याशी करू शकत नाही. अव्यक्त परमात्मा त्याचं तर पूजन करता येत नाही. आणि जर संत सद्गुरूही भेटले नाहीत तर मग सोय आहे ती मूर्ती पूजेची. मग तुमचा सगळा अहंकार रोज मूर्तीपूजेच्या ठिकाणी त्याच्या पायावर समर्पित करण्याची प्रॅक्टिस करा, ती साधना करा. पण जेव्हा कोणी ज्ञान सांगणारे, ज्ञान देणारे गुरु भेटतील तेव्हा त्या मूर्तीचंही काम संपलं. जेवढं सद्गुरु सांगतील तसे रहा, तसे वागा, तशी साधना करा. कारण ती मूर्ती तुम्हाला काही सांगू शकत नाही. असा एकूण हा विषय आहे. म्हणजे सद्गुरु तर परमेश्वराहूनही श्रेष्ठ, पण भगवंतांचीच भक्ती ठिकठिकाणी सांगितली आहे. ती का सांगितली आहे आणि सद्गुरु श्रेष्ठ म्हणजे काय, तर हे नीट समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला ईश्वर देखील, म्हणजे आपण जो ईश्वर मानतो, पतंजली महामुनी म्हणतात की ईश्वर प्रणिधानात्वा, म्हणजे ज्याला संत सद्गुरू भेटलेले नाहीत किंवा भेटलेत असं समजा, आणि त्यांनी रामाची उपासना दिली, त्यांनी कृष्णाची उपासना दिली, त्यांनी दत्ताची उपासना दिली, तर निर्गुण निराकाराचं ज्ञान होण्यासाठी म्हणून ईश्वराला साधन करा असं पतंजली महामुनी म्हणतात. ईश्वर हाच याला साधना बनवा. कशा करता? ते अंतिम ज्ञान होण्यासाठी. म्हणून तुम्ही ज्याची साधना करता तो साध्य नाहीये, पण ईश्वर प्रणिधानाने तुम्हाला जे साध्य करायचे ते मिळेल असं ते म्हणतात. ईश्वर प्रणिधानाने देखील ते होतं. म्हणजे तो योगाला पर्याय नाही सांगितलेला, पण योगाचा अभ्यास करत असताना तुम्ही ईश्वराला देखील ते प्राप्त करण्यासाठी साधन बनवू शकता. तसं एका चांगल्या अर्थाने म्हणायचं झालं तर स्वामी स्वरूपानंदांना आपल्याला ज्ञान होण्यासाठी आपण साधन बनवलं. तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय ते. स्वामी माधवनाथांना आपल्याला ज्ञान होण्यासाठी आपण साधन बनवलेलं आहे. स्वामी मकरंदनाथांना आपल्याला ज्ञान होण्यासाठी आपण साधन बनवलेलं आहे. आपण त्यांची भक्ती करतो म्हणजे, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे, आपली अहंता दूर होण्यासाठी म्हणून. बाकी ज्ञान व्हायचं आहे ते आपल्या अंतर्यामी, सगळं आहे ते आपल्या अंतर्यामी, कारण आपल्या खेरीज इथं कोणी नाहीये. आय एम द ओनली बीईंग इन धिस युनिव्हर्स. एका माझ्या खेरीज इथं काही नाहीये. गुरुदेव रानडे असं म्हणतात की सगळं जे करायचं तर त्याचा केंद्रबिंदू मी, म्हणजे आत असणारा मी आहे, त्याला ज्ञान व्हावं म्हणून सगळं करायचं आहे. बाकीचे सगळे ते दोन आहेत, मी एक आहे, माझ्या खेरीज असणारा कोणीही दुसरा आहे. पण ते होण्यासाठी कोणाला तरी साधन बनवायला लागतं. एका वेगळ्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. आपण ध्यानाला साधन बनवलंय, नामाला साधन बनवलंय, मूर्तीपूजेलाही साधन बनवलंय, ईश्वर प्रणिधानालाही साधन बनवलंय, सद्गुरूंनाही साधन बनवलंय आपल्याला ज्ञान होण्यासाठी. म्हणून सद्गुरू हे साधन फार महत्वाचं आहे. तसंही पाहायचं झालं तर मग ते ईश्वरापेक्षाही महत्वाचं आहे. ईश्वर जरी सर्वश्रेष्ठ आणि विशिष्ट गुणांचा असला तरी देखील, कारण त्याचा आत्ता आपल्याला काही उपयोग नाहीये. म्हणून असा खरं म्हणजे या विषयाचा उहापोह आहे. हा विषय खूप चांगला आहे आणि मी जे म्हटलं की या चौकटीत राहूनच सुनील दादांनी तिथं नक्की उत्तर दिलेलं आहे, त्याच्यातलं अजून स्पष्ट करायचं जर कदाचित काही राहिलं असेल तर मी, कारण तिथं प्रश्नांची घाई गर्दी असते आणि एवढं बोलण्यासाठी वेळ नसेल, पण एकूण हा सगळा विषय अशा प्रकारचा आहे. ये शिल्पा अभंग म्हण. हरी हरी.
का भेटी लावण्याचा गाभा पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी कोमलांगी हरी सर्वांगी सावळा कोमलांगी हरी सर्वांगी सावळा भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग भक्तीचा जिव्हाळा पांडुरंग पांडुरंग पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी ठेविता मस्तक गेले मी तू पणा ठेविता मस्तक गेले मी तू पणा हरपले मन भव दुःख हरपले मन भव दुःख पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी द्रष्टा दृश्य भाव स्वरूपी नुराला द्रष्टा दृश्य भाव स्वरूपी नुराला निरंजनी थेला मकरंद निरंजनी थेला मकरंद पुंडलिका भेटी लावण्याचा गाभा पुंडलिका भेटी कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा समचरणी उभा पंढरीसी समचरणी उभा पंढरीसी समचरणी उभा पंढरीसी
वाह हरी 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 आपण नाम घेऊ बरं का श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण। नारायण जय नारायण। जय जय श्रीनारायण जय नारायण। जय जय नारायण। श्रीनारायण हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण हरी बोला पुंडलीक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि